माझे नाव विशाल राजकुमार सुतार आहे. माझी 12वी झाली आहे यावर्षी. मी मागास वर्गीय कास्ट मधून मोडतो एससी मधून. तर मला पुढील शिक्षणासाठी शासन काही तरतुदी किंवा मला काही मदत करू शकेल का याबद्दल माहिती द्यावी. धन्यवाद.